नमस्कार. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आपणा सर्वांसाठी एक जाहीर आवाहन करीत आहे. शिवाजी विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष 2019-20 ते 2023-24 या कालावधीचा पंचवार्षिक शैक्षणिक बृहत आराखडा तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील म्हणजेच कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध परिसरांची भौगोलिक, सामाजिक तसंच आर्थिक निकड जाणून घेऊन संबंधित ठिकाणांच्या आवश्यकतेनुसार त्या त्या ठिकाणी नवीन विषय, अभ्यासक्रम, महाविद्यालय, मान्यताप्राप्त संस्था, संशोधन केंद्र आणि सॅटेलाइट केंद्र यासाठी नवीन बृहत आराखड्यामध्ये तरतूद केली जाणार आहे. याकरिता सदर जिल्ह्यांच्या शास्त्रोक्त सर्वेक्षणाचा कार्यक्रम विद्यापीठानं सुरू केला आहे. या सर्वेक्षणामध्ये विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय सेवक, प्राचार्य, माजी विद्यार्थी, शैक्षणिक संस्थाचालक, विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवरील सदस्य, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, बिगर शासकीय संस्थांचे पदाधिकारी, समाजसेवक, उद्योजक, व्यावसायिक, विद्यार्थ्यांचे पालक, विविध खाजगी आस्थापनांवरील व्यवस्थापक, संचालक इत्यादी विविध घटकांचा समावेश आहे. सदर सर्वेक्षणामध्ये आपणही सहभागी होऊ शकता. हे सर्वेक्षण करण्यासाठी विद्यापीठाद्वारे SUK SPACE PP SPACE 19 या नावाचे मोबाईल ॲप विकसित केले असून हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. तसंच विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावरील मुख्य पृष्ठावर बृहत आराखडा शास्त्रीय सर्वेक्षणाच्या प्रश्नावली या नावानं वेबलिंकसुद्धा उपलब्ध करण्यात आलेली आहे. सदरच्या मोबाईल ॲप आणि वेबलिंकवर विविध घटकांसाठी स्वतंत्रपणे प्रश्नावल्या उपलब्ध असून यामधील प्रत्येक प्रश्नाकरिता बहुपर्यायी उत्तरे देखील उपलब्ध आहेत. सदरचे ॲप आणि वेबलिंक सर्वसामान्य लोकांना हाताळणं अत्यंत सोपं आहे. तरी आपण SUK SPACE PP SPACE 19 या मोबाईल ॲपद्वारे अथवा विद्यापीठ संकेतस्थळावरील बृहत आराखडा शास्त्रीय सर्वेक्षणाच्या प्रश्नावली या वेबलिंकद्वारे आपणाकरिता लागू असणाऱ्या प्रश्नावलीमध्ये दिनांक 13 जून 2018 पासून 20 जून 2018 पर्यंत योग्य ती माहिती भरून या सर्वेक्षणामध्ये आपला यशस्वी सहभाग नोंदवावा अशी आपणास विद्यापीठ प्रशासनातर्फे नम्र विनंती आहे. धन्यवाद.